श्रद्धा हे शक्तीचं अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण प्रभावी रूप। श्रद्धा ही एक भावस्थिती तर भक्ती ही एक कृती। जागी झालेली श्रद्धा ज्या कृतीने जोपासली जाते, विकसित होत दृढ होत जाते, ती कृती म्हणजे भक्ती। दासबोधामध्ये नवविधा भक्तीच्या माध्यमातून भक्तीच्या नऊ पायऱ्या सांगितल्या आहेत। नवविधा भक्तीच्या पहिल्या भागामध्ये आपण श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती आणि अर्चना भक्ती या पाच समासांचं निरूपण आणि वाचन ऐकलं। नवविधा भक्तीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण उर्वरित वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन या चार नवविधा भक्तींच्या समासांचं निरूपण आणि वाचन ऐकणार आहात। समर्थांच्या या वाङ्मयीन सागरातील काही बिंदू आपण आपल्यासाठी राखून ठेवू शकलो तर आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही।
जय जय रघुवीर समर्थ। भक्तीमध्ये लीनता, नम्रता अथवा शरणागत भाव यास फार महत्व आहे। देहाचा अभिमान मारण्यासाठी परमार्थाची सगळी साधनं करायची असतात। ईश्वर प्राप्तीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार। हा अहंकार संपवून त्याची जागा नम्रतेनं घ्यावी यासाठी वंदन भक्ती सांगितली आहे। वंदनामध्ये ज्या व्यक्तीला आपण वंदन करतो त्या व्यक्तीच्या मोठेपणापेक्षाही आपल्यावर नम्रतेचा संस्कार होतो हे जास्त महत्त्वाचं आहे। आपल्या भोवती वावरणाऱ्या प्राणीमात्रामध्ये भगवंत अंतर्यामी रूपानं वास करतो, म्हणून ज्यास आपण नमस्कार करतो तो नमस्कार त्या व्यक्ती अथवा प्राण्यास अथवा मूर्तीच्या बाह्यरंगास नसून त्याच्या अंतरंगातील अनंताला, चैतन्याला आहे अशी दृष्टी प्राप्त होते। वंदन भक्ती ज्याला साधते तो साधक देहाभिमान गलित होऊन सर्वांशी नम्रतेनं समरसपणानं वागतो। अशा साधकावर भगवंताच्या कृपेचा वर्षाव झाल्याशिवाय राहत नाही। वंदन भक्तीचं महात्म्य वर्णन करताना समर्थ म्हणतात, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेवून घाली जेथील तेथे। श्रीराम समर्थ श्रीराम, मागा झाले निरूपण, पाचवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान, सहावी भक्ती श्रीराम, सहावी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारीत जावे श्रीराम, सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरुस करावे नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम, साष्टांग नमस्कारास अधिकारू, नाना प्रतिमा देव गुरु, अन्यत्र नमनाचा विचारू, अधिकारे करावा श्रीराम। 56 कोटी वसुमती मधे विष्णुमूर्ती असती, तया स नमस्कार प्रीती, साष्टांग घालावे श्रीराम। पशुपती श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती, तैसाची नमावा मारुती, नित्य नेमे विशेष श्रीराम शंकर शेषशायी च मारतंडो मारुतिस्तथा येतेषां दर्शनं पुण्यं नित्य नेमे विशेषतः भक्तज्ञानीयाणि वीतरागी महानुभावतापसी योगी सत्पात्रे देखो निवेगी नमस्कार घालावे श्रीराम वेदज्ञ शास्त्रज्ञानी सर्वज्ञ पंडित पुराणिकाणी विद्वज्जना याज्ञिक वैदिक पवित्र जना नमस्कारीत जावे श्रीराम जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरुचे अधिष्ठान या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे श्रीराम गणेश शारदा नाना शक्ति हरिहरांचा अवतार मूर्ति नाना देव सांगोकिते पृथकाकारे श्रीराम सर्वदेवास नमस्कारिले ते का भगवंतास पावले यदरथी एक वचन बोलिले आहे ते ऐका श्रीराम आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति या कारणे सर्वदेवांसि नमस्कारावे अत्यादरेसि अधिष्ठानमानिता देवांसि परमसौख्यवाटे श्रीराम देवदेवाची अधिष्ठाने सत्पात्रे सद्गुरुंची स्थाने या कारणे नमस्कार करणे उभयमार्गी श्रीराम नमस्कारे लीनता खडे नमस्कारे विकल्प मोडे नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी श्रीराम नमस्कारे दोषदाती नमस्कारे अन्याय क्षमते नमस्कारे मूडली जडते समाधाने श्रीराम सिसा परता नाही दंड ऐसे बोलती उदंड या कारणे अखंड देव भक्त वंदावे श्रीराम नमस्कारे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे नमस्कारे गुरुदेव ओळे साधकांवरी श्रीराम निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी श्रीराम नमस्कारे पतित पावन नमस्कारे संतांसि शरण नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे श्रीराम परमान्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम या कारणे नमस्कारा परते आणिक नाही अनुसरते नमस्कारे प्राणियाते सद्बुद्धी लागे श्रीराम नमस्कारा सवेचावे न लगे नमस्कारास कष्टावे न लगे नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री श्रीराम नमस्कारायसे नाही सोपे नमस्कार करावा अनन्य रूपे नाना साधनी साक्षपे कासया सिणावे श्रीराम साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली सुगम पंथे नेवून घाले जेथील तेथे श्रीराम या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे ओळती वरिष्ठ येथे सांगितली पष्ट सहावी भक्ती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्तीनाम समास सहावा श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ
भक्तीच्या साम्राज्यामध्ये भगवंताच्या त्याचबरोबर सद्गुरूंच्या दास्यभावाला असाधारण महत्व आहे भगवंताचं किंवा सद्गुरूंचं दास्य अंगीकारल्याखेरीज भक्तीची पूर्णताच होत नाही ज्यांचं वैराग्य पाहिलं असता शुकाचार्यांची आठवण येते ज्यांचं ज्ञान पाहिलं की वशिष्ठ मुनींची आठवण येते ज्यांची दया आणि प्रेम पाहिलं की श्री प्रभू रामचंद्रांची आठवण येते ज्यांचा संचार आणि वाङ्मय संभार पाहिला की शंकराचार्यांची आठवण येते ज्यांची अनन्य भक्ती पाहिली की मारुतीरायाची आठवण येते ज्यांची राजैश्वर्यातील अलिप्तता पाहिली की विदेही जनकाची आठवण येते ज्यांचे व्यवहार चातुर्य पाहिले की भगवान श्रीकृष्णांची आठवण होते ते श्री समर्थ श्री रामाचा दास म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत जगले भगवंताचे उत्सव साजरे करणं मंदिरांचे जीर्णोद्धार करणं तीर्थक्षेत्री विविध उपक्रम आणि सेवा कार्यात तन मन धनपूर्वक सेवा करणं श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव न ठेवता पडेल ते काम करत राहणं इत्यादी दास्य भक्तीचीच लक्षणे होत अशा प्रकारे वंदन भक्तीत सुरू झालेली लीनता नम्रता दास्य भक्तीमध्ये पूर्ण फळाला येते दास्य भक्तीचे सार वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात सकळांचे करावे पारपत्य आल्याचे करावे आतिथ्य ऐसी हे जाणावी सत्य सातवी भक्ती
श्रीराम समर्थ श्रीराम मागा झाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता एका सावधान सातवी भक्ती श्रीराम सातवे भजनते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधची असावे देवद्वारी श्रीराम देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोची नेदावे चढ़ते वाढ़ते वाढ़वावे भजन देवाचे श्रीराम भंगली देवाले करावी मोडली सरोवरे बांधावी सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्ये श्रीराम नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार पडिले कार्यते सत्वर चालवीत जावे श्रीराम गजरथ तुरंग सिंहासने चौकिया सिबिका सुखासने मंचक डोल्हारे विमाने नूतनची करावी श्रीराम मेघडम्रे छत्रे चामरे सूर्यापाने निशाणे अपारे नित्य नूतन अत्यादरे सांभाळित जावी श्रीराम नाना प्रकारीची आने बैसावयाची उत्तम स्थाने बहुविध सुवर्णासने येतने करीत जावी श्रीराम भुवने कोठड्या पेट्या मांदुसा रांझण कोहळी घागरी बहुवसा संपूर्ण द्रव्यांश ऐसा अति येतने करावा श्रीराम भुयेरी तळघरे आणि विवरे नाना स्थळे गुप्त द्वारे अनर्घे वस्तूंची भांडारे येतने करीत जावी श्रीराम अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू सुवर्ण पात्रे येतने करीत जावी श्रीराम पुष्पवाटिका नानावने नाना तरुवरांची बने पावती करावी जीवने तया वृक्षांसी श्रीराम नाना पशूंची शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्ये नाट्यशाळा गुणी गायक बहुसार श्रीराम स्वयंपाक गृहे भोजनशाळा सामग्री गृहे धर्मशाळा निद्रिस्तांकारणे पडशाळा विशाळ स्थळे श्रीराम नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य फळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे येतने करीत जावी श्रीराम नाना वस्तांची नाना स्थाने भंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणोनी बोलावे श्रीराम सर्वान ठाई अति सादर आणि दास्यत्वासही तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही श्रीराम जयंत्या पर्वे मोहोत्सव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गींचे देव तटस्थ होती श्रीराम ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे पडिले प्रसंगी सावध सावे सर्व काळ श्रीराम जे दे काही पाहिजे ते ते तत्काळची दे दे अत्यंत आवडी की दे सकळ सेवा श्रीराम चरण क्षाळणे स्नाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूप दीप नैवेद्य श्रीराम शयेना कारणे उत्तम स्थळे जळे ठेवावी सुशीतळे तांबूल गायने रसाळे राग रंगे करावी श्रीराम परिमळ द्रव्ये आणि फुलेले नाना सुगंधेल तेले खाद्य फळे बहुसाले सन्निधची असावी श्रीराम सडे सम्मार्जने करावी उदक पात्रे उदके भरावे वसने प्रक्षालून आणावे उत्तमोत्तमे श्रीराम सकळांचे करावे पारपत्य आलयाचे करावे आतिथ्य ऐसी हे जाणावी सत्य सातवी भक्ती श्रीराम वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे श्रीराम ऐसी हे सातवी भक्ती निरोपिली थामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ते मानस पूजा करावी श्रीराम ऐसे दास्य करावे देवाचे येणेची प्रकारे सद्गुरूंचे प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दास्य भक्ति निरूपण नाम समास सातवा श्री राम समर्थ श्री राम जय जय रघुवीर समर्थ
दास्यभक्तीचा विकास झाल्यावर दास आपले दासपण विसरत नाही पण भगवंत आपलं स्वामीपण विसरतो. आणि दासाला मित्रत्वाने पाहतो. भक्ताचं भगवंतावरील प्रेम दास्य प्रधान तर भगवंताचं भक्तावरील प्रेम सख्य प्रधान असतं. दुसऱ्याच्या मनाशी एकरूप होणं हे खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे. सख्य भक्तीमध्ये आपलं मनच ईश्वराला अर्पण केलं जातं. त्यामुळे भगवंताची इच्छा आणि भक्ताची इच्छा अशा दोन गोष्टी शिल्लकच राहत नाहीत. आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना भगवंताच्या इच्छेने घडत आहे आणि आपल्या कल्याणाची घडत आहे अशी भक्ताची ठाम धारणा असते. काहीही झालं तरी चातक मेघाचंच पाणी पितो आणि चकोर चंद्रकिरणांचं सेवन करून राहतो. भगवंताशी अशी अनन्यता निर्माण होणं हे सख्य भक्तीचं लक्षण समजावं. सख्य भक्ती प्राप्त केली असा भक्त म्हणजे आईच्या कडेवरील लहान मुलासारखा असतो. या लहान मुलाचं आई सारं काही चालवते, त्याप्रमाणे या भक्ताचं जीवन भगवंत चालवतो. सख्य भक्तीचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव.
श्रीराम समर्थ श्रीराम, मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान आठवी भक्ती श्रीराम. देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती. येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त श्रीराम. भक्ती भावाणी भजन निरूपणाणी कथा कीर्तन. प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा श्रीराम. आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेच आवडावे. सारिखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त श्रीराम. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे श्रीराम. सांडून आपली संसार वेथा करीत जावी देवाची चिंता. निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या श्रीराम. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसे तुटे. सर्व अर्पावे सेवटे प्राण तोही वेचावा श्रीराम. आपुले अवघेची जावे परी देवासी सख्य राहावे. ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी श्रीराम.